नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला गोंय राज्याची वाटचाल योग्य दिकेन सुरू आसा अशें गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी म्हळां. गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती पर्यटन खातें आनी म्हायती आनी प्रसिद्धी खात्या वतीन फाल्यां विठ्ठलापूर साखळे हांगा त्रिपुरारी उत्सव जातलो. राज्यातल्या सरकारी तशेंच केंद्र सरकाराच्या कार्यालयांनी हाचे फुडें एलईडी बल्ब लावप सक्तीचे केला. गोयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी गोंयकारांक आनी सीख भावांक गुरू नानक जयंतीची परबी भेटयल्या. आता खबरो विस्तारात. गोंय सरकाराचे कला आनी संस्कृती संचालनालय, गोंय पर्यटन खातें, म्हायती आनी प्रसिद्धी खातें आनी विठ्ठलापूरचे विठ्ठलापूर दिपावली उत्सव समिती हांच्या जोड पालवान फाल्यां 15 नोव्हेंबराक त्रिपुरारी उत्सव मनयतले. हे निमतान विंगड विंगड सर्ती, श्री विठ्ठलाची पालखी मिरवणूक, दीपदान आनी श्रीकृष्ण पूजन जातले. त्रिपुरारी पुनवेचे खास आकर्षण म्हळ्यार राज्यस्तरीय बोट सर्त. ही सर्त वाळवंटी न्हंयत जातली. फाल्यां जावपी हे कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खवटे, मयेचे आमदार प्रेमीन शेट, दिवचलचे आमदार चंद्रकांत शेटये हजर आसतले. मडगांवचो नामनेचो दिंडी उत्सव आयज सावन मनयतात. त्या निमतान आयज पुराय गोंयभरांतल्यान हजारांनी भाविक मडगांवां जमतले. सध्या ह्या उत्सवांत मडगांवच्या हरिमंदर वाठारांत सुरवात जाल्ली आसून राती उसरा दिंडेचो रथ कोम मडगांव हांगाच्या विठ्ठल मंदिरांत पावतलो. मडगांवचो हो दिंडी उत्सव फाटली 115 वर्सां सावन मनयत आयिल्ले आसून आयज सकाळ सावन ह्या निमतान मडगांवच्या हरिमंदिरांत भाविकांनी विठ्ठल रुखमाईचें दर्शन घेवपाक गर्दी केल्ली. सांज वेळा 6:30 वरांचेर विठ्ठल रुखमाई मुर्तीची धार्मीक ग्रंथासयत रथात स्थापना करून ह्या उत्सवाक सुरवात जाली. ह्या उत्सवात गोंयच्या तशेंच महाराष्ट्रातल्यान दिंडी पथकांनी वांटो घेतिल्लो. थोड्याच वेळात दिंडीचे मुखेल आकर्षण आशिल्ली गायनाची बैठक जावपाची आसा. अंदू ह्या बैठकीत गोंयची नामनेची गायिका मुग्धा गांवकर हांच्या सयत ईश्वर घोरपडे आनी विराज जोशी वांटेकार जातले. राती उसरा अशोच आनीक 2 गायनी बैठकी जातल्यो. त्या उपरांत दिंडेचो रथ आनी वारकरी पथक श्री राममंदीर दामोदर साल हांकां भेट दिवन कॉम मडगांव हांगाच्या विठ्ठल मंदिरांत पावतलो. दिंडे निमतान मडगांवांत वेगवेगळ्यो सर्ती आयोजीत केल्ल्यो आसून हातल्यो कांय सर्ती सध्या चालू आसा. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला गोंय सरकाराची वाटचाल योग्य दिकेन सुरू आसा. मुखेलमंत्री म्हूण दोतोर सावंत हांचे कार्य दोळे दिपकावपी आसा आनी मुखाविल्या काळांत ते राष्ट्रीय पातळीचेर चुमकू शकतात अशें मत राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लय हांणी उक्तायलां. साई नर्सिंग इन्स्टिट्यूटाच्या नवीन इमारतीचे उक्तावण सुवाळ्यात राज्यपाल उलयताले. ह्या वेळार तांच्या वांगडा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुखेलमंत्री प्रमोद सावंत, आमदार चंद्रकांत शेटये, आमदार प्रेमीन शेट हजर आशिल्ले. उक्तावण सुवाळ्यात उलयतना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले की सामाजीक क्षेत्रांत वावुरपा खातीर तरणाट्यांनी मुखार येवपाची गरज आसा. ह्या वेळार खासदार श्रीपाद नायक, सदानंद शेट तानावडे आनी हेर मानेस्तांची उलोवपां जाली. नवी दिल्लीच्या भारत मंडपात आयोजित 43व्या भारतीय आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्यात विकसीत भारत आट 2047 या संकल्पनेवयल्या गोंयच्या दालनाचे म्हायती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बानेकार हांच्या हस्तुकी आयज उक्तावण जाले. ह्या वेळार बानेकार हांच्या हस्तुकी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे पुस्तिकेचे प्रकाशन झाले. भारतीय वेपार प्रोत्साहन संघटने वतीन आयोजित करपात येवपी हो एक व्हड भारतीय आंतरराष्ट्रीय वेपार मेळावो जावन आसा. हो मेळावो वेवसाय, उद्देग, संस्कृती आनी शिक्षणीक उपक्रमांक उर्बा दिवपाक माची निर्माण करता. मेळाव्यात उद्देग, वेपार आनी हेर वेवसायीक उत्पादनां आनी सेवांचे प्रदर्शन मांडपात येता. भारत मंडपात गोंयचे दालन सुमार 203 चौखण मीटर जागेत उबारला. हे दालन गोंयची वास्तुकला आनी प्रगतीचे दर्शन घडयता. गोंयच्या दालनात गोंयचे पर्यटन, गुंतवणूक सुविधा, उद्देग आनी हेर विकास, गोंयची लोककला आनी संस्कृती, गोंयची खाणा जेवणां, सरबराय आनी हेर गजालींचे प्रदर्शन मांडला. म्हायती आनी प्रसिद्धी खात्यासयत पर्यटन खातें, हस्तकला, काविकला, टेक्स्टायल आनी कॉयर, गोंय पर्यटन विकास म्हामंडळ, उद्देगीक विकास म्हामंडळ आनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ ह्या मेळाव्यात वांटेकार जाला. तशेंच गोंयच्या हस्तकारागिरांनी हांगा आपल्या उत्पादनाचे विक्री प्रदर्शन मांडला. हो वेपार मेळावो 27 नोव्हेंबरा मेरेन आसतलो. गोयच्या दालनाचे डिझाईन आणि उभारणी मिरची रिपब्लिक मीडिया प्रोडक्शनाचे सन्मान केंकरे आणि आर्यन खेडेकार हांणी केल्या. गोयच्या दालनात दर दिसा गोयच्या कलाकारा वतीन गोयच्या पारंपारीक कला आणि संस्कृतीचेर आधारित कार्यावळींचे सादरीकरण जातले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
इष्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.
परतून एक फावट येवकार. शिक्षणाचे माध्यम आवय भाषेतल्यान असल्यार चड बरे जातले. पुस्तकातलो विषय आवय भाषेतल्यान असल्यार भाषा समृद्ध जावपा वांगडाच सांस्कृतिक वारसो सांबाळप शक्य जातले अशें गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी म्हळां. राज्यपाल आयज राजभवनार केंद्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार जैतिवंत कोंकणी कवयत्री श्रद्धा गरुड हांच्या चार पुस्तकांचे विमोचन केले उपरांत उलयताले. ह्या वेळार ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत दामोदर मावजो, पाचू मेनन, गजानन वेळीप आणि श्रद्धा गरड हांच्या पुस्तकांची पहिली प्रत भेटयली. यावेळार राज्यपालांनी वैजकीय उपचार घेवपी श्रद्धा गरड हांकां 50,000 रुपयांची आर्थिक मजत भेटयली. राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयान आयोजित केल्लो कलर्स ऑफ रेझिलन्स उत्सव फाल्यां सावन सुरू जातलो. हो महोत्सव फाल्यां सावन 17 नोव्हेंबर मजगतीं वांयगणी दर्यादेगेर ताज सिदादी गोवा हॅरिटेज थळार जातलो. नामनेचे कलाकार, कवयित्री आणि दिव्यांगजनाच्या सक्षमीकरणाचो पुरस्कार करपी फ्रेडरिका मिनेजेस हांचे संकल्पनेतल्यान दिव्यांग व्यक्तींत जागृताय निर्माण करपाक हे कार्यावळीचे आयोजन केला अशी माहिती आयोगाचे सचिव ताहा हजीक हांणी दिली. दिव्यांग व्यक्तींच्या कलात्मक प्रतिभेचे प्रदर्शन घडोवप, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलावरवी आपले दिश्टीकोन उक्तावप हे कलर्स ऑफ रेझिलियन्साचे सपन असा. निमणे कडेन प्रदर्शनात सादर जावपी सगळ्या कला साहित्यांची पावणी जातली. हाचे वरवीं मेळिल्ल्या उत्पन्नाचो कांय वांटो सरळ संबंधित कलाकारांक दिवपाक येतलो. तशेंच हे निधीतल्यान दिव्यांग सक्षमीकरण, प्रवेश सुलभताय आनी समावेशनाक सक्रीयपणान उर्बा दिवपी सामाजीक संस्थांक फाटबळ दिवपात येतले. उर्जा संवर्धन कायदो 2001 खाला वीज वाटोवपाक वीज खात्यान उपाय येवजण करपाक सुरवात केल्या. राज्यातल्या सरकारी तशेंच केंद्र सरकाराच्या कार्यालयांनी हाचे फुड्या एलईडी बल्ब लावप सक्तीचे जाला. हे विशीचो आदेश मुखेल वीज अभियंत्यांनी जारी केला. आदेशांक पाळो दिलो ना जाल्यार वीज खात्याक वीज काडपाचो अधिकार आसतलो असो उल्लेख ह्या आदेशांत आसा. एलईडी बल्ब सयत ब्रशलेस डीसी पंखे तशेंच 5-स्टार रेटेड एसी लावप सक्तीचे आसा. पारंपारीक बल्बा परस एलईडी बल्बांक वीज उणी लागता. राज्य आणि केंद्र सरकाराच्या कार्यालयांनी, शिक्षणीक संस्थांनी, सरकारी हॉस्पिटलांनी एलईडी बल्ब लावचे पडटले. तशेंच उद्देगीक आणि व्यवसायीक वीज गिरायका खातीर एलईडी बल्ब लावप सक्तीचे आसा अशें आदेशांत म्हळां. तशेंच वीज वाटोवपा खातीर ब्रशलेस डायरेक्ट करंट पंखे लावप गरजेचे आसा. सरकारी कार्यालयांचे नूतनीकरण करतना वा दुरुस्ती करतना एलईडी बल्ब लावचे. तशेंच उद्देगीक आणि व्यवसायीक गिरायकांनी एका वर्सा भितर पारंपारीक आणि सीएफएल बल्ब बदलून स्वतःच्या खर्चाचेर एलईडी बल्ब लावप सक्तीचे आसा. तशेंच सरकारी कार्यालयांनी पारंपारीक एसी बदला 5-स्टार रेटींग एसी लावप सक्तीचे आसा. गोयचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लय हांणी गुरू नानक हांच्या जयंती निमतान गोयच्या लोकांक आनी खास करून सीख भावांक उर्बेभरीत परबी भेटयल्या. हो पवित्र दीस मनयतना आमी गुरू नानकजींच्या भावपण आनी मानव सेवा संदेशाप्रती पात्र थारूया अशें ताणी आपल्या संदेशांत म्हळां. गुरू नानक जयंतीच्या ह्या प्रसंगार आमकां मानवता, करुणा आनी सत्याच्या मार्गान जगपाची प्रेरणा मेळूं अशें पी एस श्रीधरन पिल्लय हांणी मागलां. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला गोंय राज्याची वाटचाल योग्य दिकेन सुरू आसा अशें गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी म्हळां. गोंय सरकारच्या कला आनी संस्कृती, पर्यटन खातें आनी माहिती आनी प्रसिद्धी खात्या वतीन फाल्यां विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी पुर्णिमा जातली. राज्यातल्या सरकारी तशेंच केंद्र सरकाराच्या कार्यालयांनी हाचे फुडें एलईडी बल्ब लावप सक्तीचें केलां आनी गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी गोंयकारांक आनी सीख भावांक गुरू नानक जयंतीची उर्बेभरीत परबी भेटयल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.